आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून सावध राहण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन. नव्या वर्षातल्या पहिल्याच महिन्यात जीएसटी करसंकलनात वृद्धी. खोल समुद्रातल्या संशोधनासाठी अर्थसंकल्पात 600 कोटी रुपयांची तरतूद. बुद्धिबळात आर प्रज्ञानंदची डी विजेश्वर मात. आणि क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालील महिला संघाची विश्वकरंडकाला गवसणी, तर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पुरुष संघाचा दणदणीत विजय. आता सविस्तर बातम्या. देशात लाखोंच्या संख्येनं अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून सावध राहण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. अवैध प्रवासी नागरिक देशामध्ये राहणं धोकादायक असून अशा परदेशी घुसखोरांना निवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव पाडण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. देशातल्या युवकांनी अशा राष्ट्रविरोधी घटकांचे वैचारिक मनसुबे हाणून पाडावेत असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं. नवी दिल्लीत भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या वतीनं आयोजित परिषदेत ते काल बोलत होते. युवकांनी यापुढे आपल्या अस्तित्वासंदर्भातील आव्हानं ओळखून भारतीय अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी आर्थिक राष्ट्रवाद मनात रुजवण्याची गरज आहे, असंही उपराष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाले. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 1,95,000 कोटींपेक्षा अधिक वस्तू आणि सेवा कराचा महसूल जमा झाला आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारीच्या तुलनेत त्यात 12.3% वाढ नोंदवण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर संकलन 36,077 कोटी तर राज्य सरकारचं 44,942 कोटी रुपयांचं संकलन झालं आहे. एकात्मिक वस्तू सेवा कराचं संकलन 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक असून उपकराची रक्कम 13,412 कोटी रुपये आहे. यात लडाखमध्ये सर्वाधिक 39% वाढ नोंदवण्यात आली. त्याखालोखाल नागालँड, अंदमान आणि निकोबार बेटांवरही वाढ नोंदवण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर आकारण्याची घोषणा आणि सर्व स्तरांवर करटप्प्यात बदल केल्यामुळे 90% अधिक वैयक्तिक करदात्यांना नव्या करप्रणालीचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा सल्ला दिला आहे. करव्यवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप सरकारला अपेक्षित नसल्याचंही त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. आतापर्यंत 75% व्यक्तींनी नवीन करप्रणाली स्वीकारली आहे. भारताच्या खोल समुद्रातील महत्वाकांक्षी मोहिमेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 600 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे समुद्रात 6,000 मीटर खोल संशोधन करण्यासाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या पाणबुडी पाठवण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. चेन्नईतल्या राष्ट्रीय सागरी उद्योग संस्थेनं ही पाणबुडी तयार केली आहे. यावर्षी ही पाणबुडी 500 मीटर खोल पाठवून संशोधन करण्यात येईल. पुढल्या वर्षी ती 6,000 मीटर खोलपर्यंत पाठवण्याचा वैज्ञानिकांचा प्रयत्न असेल. त्याशिवाय पृथ्वी विज्ञान मंत्रालयासाठीही अर्थसंकल्पात 1,329 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हवामानाचा अचूक अंदाज व्यक्त करण्यास मदत होणार आहे. लोकसभेत आज वक्फ सुधारणा विधेयकावरील संयुक्त समितीचा अहवाल सादर होणार आहे. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली संयुक्त समिती हा अहवाल सादर करेल. दिलेल्या पुराव्यांची नोंद ही सभागृहासमोर ठेवली जाईल. संयुक्त संसदीय समितीनं मसुदा अहवाल आणि सुधारित विधेयक स्वीकारलं, तसंच विरोधी पक्षांकडून अहवालावरील त्यांच्या असहमतीच्या नोंदीही सादर केल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अंतराळयानातील थ्रस्टर्स अयशस्वी झाल्यानं इस्रोचा NVS-02 हा उपग्रह इच्छित कक्षेत ठेवण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांना अपयश आल्याचं इस्रोनं काल स्पष्ट केलं. भारताच्या स्वदेशी अंतराळ आधारित नेव्हिगेशन व्यवस्थेसाठी महत्वाच्या असलेल्या या उपग्रहाचं प्रक्षेपण 29 जानेवारीला झालं होतं. अंतराळ तंत्रज्ञान दिनानिमित्त इराणच्या राजधानीत काल 3 स्वदेशी नव्या विकसित उपग्रहांचं अनावरण इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान आणि इतर संबंधितांच्या उपस्थितीत करण्यात आलं. नवाक 1, पार्स 2 आणि पार्स 1चं अद्ययावत मॉडेल अशी त्यांची नावं आहेत. इराण अंतराळ संशोधन केंद्रानं विकसित केलेला नवाक संप्रेषण उपग्रह स्वदेशी सिमॉक प्रक्षेपक वाहनाच्या सुधारित आवृत्तीची चाचणी घेण्यासाठी निर्माण करण्यात आला असून त्यात डोसिमेट्री पेलोड मॅग्नोमीटर सेन्सर बसवण्यात आले आहेत. जपाननेही काल त्यांच्या नव्या H3 रॉकेटद्वारे नव्या दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं. देशाला अचूक स्थाननिश्चिती प्रणाली हवी असल्यानं या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. 2 आठवड्यात त्याच्या लक्षित कक्षेत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी काल दक्षिण मुंबईतल्या पारसी जिमखाना क्लब इथं भेट दिली आणि क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. पारसी जिमखान्याच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. कांगोमधील भारतीय दूतावासानं बुकाऊमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला आहे. या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी विमानतळ, सीमामार्ग आणि व्यापारी मार्ग खुले केल्याचं दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय दूतावासानं कांगोतल्या सुरक्षिततेच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं आहे. दूतावासानं भारतीय नागरिकांना सर्व आवश्यक ओळखपत्र, प्रवास दस्तावेज बरोबर बाळगण्याचं आवाहन केलं आहे. तसंच औषधे, कपडे, खाद्यपदार्थ आणि पाणी यांसारख्या जीवनावश्यक वस्तू देखील बरोबर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं नवी दिल्लीतल्या आकाशवाणी भवन इथं हर कंठ में भारत हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम कालपासून सुरु केला. हा कार्यक्रम 16 फेब्रुवारीपर्यंत दररोज आकाशवाणीच्या 21 केंद्रांवरून सकाळी 9:30 ते 10:30 थेट प्रक्षेपित केला जाईल. विविध ठिकाणचे 600 अधिक कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं आज वसंत पंचमीनिमित्त पहाटेपासून 3रं अमृत स्नान सुरु आहे. वसंत पंचमीचं स्नान पवित्र आणि महत्वपूर्ण मानलं जातं. आज 13 आखाड्यांपैकी सर्वात प्रत्यहम स्नान करण्याचा मान महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती अटल आखाड्यांना मिळाला असून सर्व आखाड्यातील साधू समाज मिरवणुकीनं संगमापाशी पोहोचत आहेत. कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत असून 50,000 पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. विविध घाट आणि पूल हे सामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले असून सर्व प्रकारचे VIP पास बंद करण्यात आले आहेत. तसंच सर्व परिसर वाहनमुक्त करण्यात आला आहे. बुद्धिबळात भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं काल रात्री टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. रोमहर्षक झालेल्या लढतीत त्यानं सध्याचा विश्वविजेता डी गुकेश्वर विजय मिळवला. विश्वनाथन आनंदनंतर प्रतिष्ठेचं विजेतेपद मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. गुकेश आणि प्रज्ञानंद दोघेही 13 फेऱ्यांनंतर 8.5 गुणांसह बरोबरीत होते. क्रिकेट. क्वालालंपूर इथं झालेल्या 19 वर्षांखालील महिलांच्या मर्यादित 20 षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांनी गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा 9 गडी राखून पराभव करत करंडक पटकावला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 82 धावाच करू शकला. भारतीय संघानं केवळ 1 गड्याच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. त्रिशानं नाबाद 44 तर सानिका चाळकेनं नाबाद 26 धावा केल्या. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विश्वकरंडक विजेत्या महिला संघाचं अभिनंदन केलं. पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात आपल्याला नारी शक्तीचा खूप अभिमान असल्याचं म्हटलं आहे. तसंच ही उत्कृष्ट सांघिक कामगिरी, दृढनिश्चय आणि धैर्य यांचा विजय आहे जो अनेक खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार आहे असंही म्हटलं आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना काल भारतीय संघानं 150 धावांनी जिंकला. वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ केवळ 63 चेंडूत 97 धावांवर बाद झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं अभिषेक शर्माच्या तडाखेबंद 54 चेंडूतील 135 धावांच्या जोरावर 247 धावा केल्या. मोहम्मद शमीनं 3, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. इंग्लंडकडून फिलिप सॉल्ट यानं 55 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशात अवैधरित्या राहून राजकीय प्रक्रिया विस्कळीत करणाऱ्या परदेशी नागरिकांपासून सावध राहण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन. नव्या वर्षातल्या पहिल्याच महिन्यात GST करसंकलनात वृद्धी. खोल समुद्रातल्या संशोधनासाठी अर्थसंकल्पात 600 कोटी रुपयांची तरतूद. बुद्धिबळात आर प्रज्ञानंदची डी गुकेश्वर मात. आणि क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालील महिला संघांची विश्वकरंडकाला गवसणी तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुरुष संघाचा दणदणीत विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.